नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकांत बाप हो देशा खातीर थारलो गौरवशाली इतिहासीक खीण. ऑपरेशन सिंधुकाला भारतीयांक भारतात परत हाडपाच्या यत्नात सहकार्य केल्ल्या विशीं भारतान इस्रायल, इराण, जॉर्डन, इजिप्त, आर्मेनिया आनी तुर्कमेनिस्तानचे मानले उपकार. भगवान जगन्नाथांची नामनेची वर्सुकी रथयात्रा आयज सावन ओडिशांतल्या पुरीत सुरू. क्वाड विदेश मंत्र्यांची बसका 1 जुलै सावन अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसीत जातली सुरू. आनी दादल्यांच्या हॉकी इंडिया मास्टर्स कपचो निमणो खेळ आयज जातलो चेन्नईत. आता पुराय खबरो. काल भारतीय वेळेप्रमाण सांजे 4 स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयान भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हांच्या सयत ऑक्सियोम 4 क्रूक घेऊन आयएसएस म्हळ्यार अंतरिक्ष अंतराळ स्थानकात पावले आनी भारतान इतिहास घडयलो. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पावपी पयले भारतीय अंतराळवीर थारला. राकेश शर्मा उपरांत शुभांशू शुक्ला हे अंतराळात वचपी दुसरे भारतीय थारले. ह्या इतिहासीक मोहिमेत अमेरिका, भारत, पोलंड आनी हंगेरीतले 4 अंतराळवीरांक लो अर्थ ऑर्बिटात 14 वैज्ञानीक मोहिमे खातीर आयएसएसचेर धाडला. शुक्ला अन्न आनी अवकाश पोषणाकडेन संबंधित अग्रगण्य प्रयोग करतले. विज्ञान आनी तंत्रगिज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आनी ऑक्सियोम 4 मिशन टीमचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचेर यशस्वी डॉकिंग केल्ल्या विशीं परबीं भेटयल्या. खबराकारां कडेन उलयतना डॉ सिंग हांणी ह्या मिशनांत भारताची म्हत्वाची भुमिका आसा अशें म्हळां. हे मोहिमेक म्हत्वाचे भाग करपा खातीर भारताचेर विस्वास दवरला अशें तांणी ह्या वेळार सांगले. ऑपरेशन सिंधुकाला भारतीयांक भारतात परत हाडपाच्या यत्नात सहकार्य केल्ल्या विशीं भारतान इस्रायल, इराण, जॉर्डन, इजिप्त, आर्मेनिया आनी तुर्कमेनिस्तानचे उपकार मानल्यात. भारतीय हवाई दळाच्या विमानांनी झुजग्रस्त इराणातल्या आपल्या नागरिकांक परत हाडपा खातीर आतां मेरेन 14 उड्डाणां केल्यात अशें विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी म्हळें. इस्रायली हवाई क्षेत्र बंद जाल्ल्यान भारतीय नागरिकांक लागसरचे देश जॉर्डन आनी इजिप्तात व्हेले आनी थंयच्यान खासा विमानांनी भारतात परत हाडले अशी म्हायती तांणी दिली. भारतान इराण आनी इस्रायलातल्यान आपल्या नागरिकांक परत हाडपा खातीर 18 ऑपरेशन सिंधू सुरू केल्ले. भारतान आतां मेरेन इराणातल्यान 3426 नागरिकांक भायर काडले, तातूंत 11 परदेशी नागरिकत्व ओसीआय कार्डधारक, 9 नेपाळी नागरीक आनी कांय श्रीलंकेतल्या नागरिकांचो आसपाव आसा. आतां मेरेन 4 उड्डाणांत 818 भारतीय नागरिकांक इस्रायलातल्यान सुरक्षीतपणान भायर काडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकारा खातीर भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आसा अशें मंत्रालयान म्हळां. किंग दाऊद शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बसकेवेळार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी चीनच्या संरक्षण मंत्री एडमिरल डॉग जून हांचे कडेन स्वतंत्र चर्चा केली. तांणी परस्पर संबंधाविशी मुद्द्याचेर रचनात्मक विचार हे वेळार मांडले अशें सोशल मिडिया पोस्टांत संरक्षण मंत्री सिंग हांणी म्हळें. संरक्षण मंत्र्यांनी 6 उपरांत कैलास मानसरोवर यात्रा परतून सुरू जाल्ल्या विशीं खोस उक्तायली. दोनी वटेन हे सकारात्मक वातावरण राखप आनी द्विपक्षीय संबंधात गुंतागुंत टाळप हे म्हत्वाचे अशें तांणी हे वेळार सांगलें. नशेचे आड तरणाट्यांचो वाडटो आसपाव उत्साहवर्धक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारतान चलिल्ल्या नशामुक्त अभियाना विशीं उलयतना मोदी हांणी म्हळें,
नशे के खिलाफ अभियान में युवाओं की बढ़ती भागीदारी बहुत उत्साह बढ़ाने वाली है. ये प्रयास भारत में नशे के खिलाफ अभियान को बहुत ताकत देते हैं. हमें देश की भावी पीढ़ियों को बचाना है तो उन्हें ड्रग्स से दूर रखना ही होगा. इसी सोच के साथ 15 अगस्त 2020 को नशा मुक्त भारत अभियान की शुरुआत की गई थी. इस अभियान से 11 करोड़ से ज्यादा लोगों को जोड़ा गया है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारत पर्यावरण आणि रानजीव संवर्धन क्षेत्रात जागतिक पांवड्यार आघाडीची भूमिका वठयता असे भारतीय संवर्धन परिषद 2025 केंद्रीय पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी म्हळा. 2014 भारतात 47 व्याघ्र प्रकल्प आशिल्ले, ते आता 58 मेरेन वाढल्यात. पारंपारीक पद्दती प्रमाण मुखार वचून विज्ञान, तंत्रगिज्ञान आनी सहानुभूतीक संवर्धनाच्या केंद्रस्थानार दवरपाचे आवाहन तांणी तरणाट्यांक केला.
पिछले साल ही प्रोजेक्ट टाइगर को 50 पूरे हुए और 50 सालों में हमने दुनिया में भी ये अच्छी तरह प्रदर्शित किया है. 70% टाइगर किसी एक देश में अपने हैबिटेट में सुरक्षित है तो वो भारत. 2014 से 2025 में हम 47 से 58 टाइगर रिजर्व की ओर बढ़े हैं.
खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भगवान जगन्नाथांची नामनेची वर्सुकी रथयात्रा आयज सावन ओडिशातल्या पुरीत सुरू जाता. जून जुलयात जावपी ह्या नामनेच्या उत्सवा वेळार भगवान जगन्नाथ तांचे व्हड भाव बलभद्र आनी धाकली भयण देवी सुभद्रा हांच्यो मुर्ती रथात बसोवन तांचे मावशीच्या घरा म्हळ्यार गुंडीच्या मंदिरात वचपाची तयारी करतात. 9 दीस हे रथ गुंडीच्या मंदिरात रावतात. इतल्या मजगती गुजरातातल्या भगवान जगन्नाथाची 148वी वर्सुकी रथयात्रा आयज सकाळी अहमदाबादेत खर सुरक्षित सुरू झाली. परंपरेप्रमाण इतिहासिक रथयात्रेत जमालपूर वाठारातल्या 400 वर्सां पोरण्या भगवान जगन्नाथ मंदिरा कडल्यान ही रथयात्रा सुरू झाली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आयज सकाळी अहमदाबादेतल्या श्री जगन्नाथ मंदिरात मंगला आरती केली आनी रथयात्रे आदी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेवन आशिर्वाद घेतले. अमेरिका 1 जुलयाक वॉशिंग्टन डीसीत जावपी क्वाड विदेश मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन करतली. अमेरिकेच्या विदेश खात्याचे उपप्रवक्ते टॉमी पिंगोट हांणी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केल्या. फुडल्या सप्तकात जावपी क्वाड विदेश मंत्र्यांच्या बसकेत विदेश मंत्री मार्को रुबियो ऑस्ट्रेलिया भारत आणि जपानच्या विदेश मंत्र्यांक येवकार दितले असे तांणी सांगले. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सोशल मिडिया पोस्टात म्हळां ही बसके आदी तांणी ऑस्ट्रेलियाच्या विदेश मंत्री पेनेलॉप यिंग येन वॉंग हांचे कडेन द्विपक्षीय सहकार्य आनी इंडो पॅसिफीक प्रदेशाचेर चर्चा केली. ह्या म्हयन्याच्या 18 तारखेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे अंदू नवी दिल्लीत जावपी क्वॉड समिटाक हाजीर रावपाचे आपोवणें मान्य केल्ले. विधानसभा वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर बिहार दौऱ्यार आशिल्ले वेंचणूक आयोगाचे 9 वांगडी आयज मतदार नोंदणी अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतले. वेंचणूक आयोगाचे पथक बुधवारा 3 दिसांच्या राज्य दौऱ्यार पाटणांत पावले. काल वेंचणूक आयोगान राज्याचे मुखेल वेंचणूक अधिकारी विनोद सिंग गुजराल हांचे वांगडा जाल्ल्या बसकेंत मतदार वळेरींची तपासणी केली. मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांनी बुधवारा ह्या संदर्भात वेगवेगळ्या राजकीय पक्षां वांगडा बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदृष्टीक लागून रेल्वे मुळावी सुविधा विकसित झाल्या आणि देशाच्या वेगवेगळ्या वाठारांनी जोडणी वाढल्या असे केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा हांनी म्हळा. काल चेन्नईतल्या पेरांबुरात एकात्मिक कोच फॅक्टरीच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. सोमण्णा हांनी सांगले की मोदी सरकाराच्या मेक इन इंडिया उपक्रमाक लागून उत्पादन आणि उत्पादनाक चालना मेळ्ळा. एकात्मिक कोच फॅक्टरीच्या अभियंत्यांच्या कार्यक्षमतेक लागून हे यश मेळ्ळा असे रेल्वे क्षेत्रातल्या सरकारच्या महत्वपूर्ण कामगिरीचो उल्लेख करताना त्यांनी सांगले. हवामान. नैऋत्य मान्सून पंजाब राजस्थान हरियाणाच्या काय वाठारांनी पावला असे भारतीय हवामान खात्यान सांगला. फुडल्या 3 ते 4 दिसात देशातल्या उरिल्ल्या वाठारांनी नैऋत्य मान्सून खातीर परिस्थिती अनुकूल आसा असे हवामान खात्यान म्हळ्ळा. तशेंच फाल्यां मेरेन केरळ माहे उत्तराखंड राजस्थान आणि गुजरातात काय सुवातींनी पाऊस पडटलो असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. दिल्ली हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश झारखंड महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटका कोकण गोय ओडिशा तामिळनाडू पुडुचेरी आणि करायकल ह्या शारांनी आयज पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. बायलांच्या हॉकी इंडिया मास्टर्स कप सर्तीतल्या निमण्या फेरीत आयज ओडिशा पंगड पंजाब पंगडा आड खेळटलो. काल चेन्नईत झाल्या पहिल्या सेमीफायनलीत हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा हॉकी युनिट ऑफ तामिळनाडूक 4-1 असे हरयले. दुसऱ्या सेमीफायनलीत हॉकी पंजाब पंगडान हॉकी हरियाणा पंगडाक 3-2 असे हरयले. निमणो खेळ चेन्नईच्या महापौर राधाकृष्ण हॉकी स्टेडियमात दनपरा दोनांक जातलो. तशेंच तामिळनाडू पंगड काश्या पदका खातीर हरियाणा पंगडा आड खेळटलो. दादल्यांच्या हॉकी इंडिया मास्टर्स कपच्या निमण्या खेळात हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू पंगड हॉकी महाराष्ट्र पंगडा आड खेळटलो. हो खेळ चेन्नईत सांजे 4 जातलो. पहिल्या सेमीफायनलीत हॉकी युनिट ऑफ तामिळनाडून हॉकी चंदीगडाक 3-0 असे हरयले. तर दुसऱ्या सेमीफायनलीत हॉकी महाराष्ट्रान हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाचेर 4-1 असे जैत जोडिल्ले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लाचे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकात पावप हो देशा खातीर थारलो गौरवशाली इतिहासीक खीण. ऑपरेशन सिंधुकाला भारतीयांक भारतात परत हाडपाच्या यत्नात सहकार्य केल्ल्या विशीं भारतान इस्रायल, इराण, जॉर्डन, इजिप्त, अर्मेनिया आनी तुर्कमेनिस्तानचे मानले उपकार. भगवान जगन्नाथांची नामनेची वर्सुकी रथयात्रा आयज सावन ओडिशांतल्या पुरीत सुरू. क्वॉड विदेश मंत्र्यांची बसका 1 जुलय सावन अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसीत जातली सुरू. आनी दादल्यांच्या हॉकी इंडिया मास्टर्स कपचो निमणो खेळ आयज जातलो चेन्नईत. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.